आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा महिला आणि बालविकास मंत्र्यांचा इशारा. एसटी महामंडळाच्या 343 बसस्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र हे दवाखाने सुरु होणार. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. आणि राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत 126% पाऊस. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला. मुंबईत भाजपा कार्यकर्त्यांना त्यांनी संबोधित केलं. कुठल्याही सर्वेक्षणाचा विचार करू नका, महायुती पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. प्रदेश भाजपा निवडणुकीसाठी जी योजना बनवेल ती योग्य रीतीनं कार्यान्वित करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मतदानाचं प्रमाण 10% वाढवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. संध्याकाळी त्यांनी नवी मुंबईत वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी कोकण आणि ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. टेंभू विस्तारित प्रकल्पातल्या सांगली जिल्ह्यातल्या 3 घटक कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं. या घटक कामांमध्ये टेंभू विस्तारित प्रकल्पातल्या टप्पा क्रमांक 6, पळशी उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 5 वितरण व्यवस्था आणि कामत गुरुत्व नलिका यांचा समावेश आहे. या कामांच्या भूमिपूजनातून काळ्या आईचं पांग फेडण्याचा प्रयत्न केला असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
या संपूर्ण योजनांमधून लाखो एकर हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे.
या योजनेच्या 6व्या टप्प्याला दिवंगत आमदार अनिल बाबर यांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. त्यानंतर विटा इथं आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी टेंभू योजनापूर्तीसाठी दिवंगत बाबर यांचं मोलाचं योगदान असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जमा झालेल्या रकमेतून मिनिमम बॅलन्स, ईसीएस मँडेट रिटर्न, चेक रिटर्न इत्यादीसाठीचं शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई केली जाईल असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज सांगितलं. त्या आज मंत्रालयात या योजनेसंदर्भात आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होत्या. बँकेशी संबंधित अडचणींसंदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात अशा सूचना आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. राज्यातल्या एकूण 8 वैद्यकीय महाविद्यालयांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून राष्ट्रीय आरोग्य विज्ञान विभागानं मान्यता दिली असून याच सत्रापासून ही 8ही महाविद्यालयं सुरू होणार आहेत. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज बुलडाणा इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या 8 वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रत्येकी 100 याप्रमाणे 800 वैद्यकीय प्रवेशांमुळे देशातली एकूण प्रवेश संख्या 1,16,612 एवढी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 10 वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झाला असल्याचं ते म्हणाले. एलोपॅथी औषधी उपचार पद्धतीप्रमाणे आयुर्वेदात रिफंड योजना लागू केली जाणार आहे. त्यासाठी 170 औषधांच्या पॅकेजवर सध्या काम सुरू असून लवकरच ही योजना लागू होईल असं प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. राज्यात सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी पीक विम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी राज्य शासनानं मान्यता दिली आहे. त्यामुळे 6 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना 1,927 कोटी रुपये लवकरच वितरित होतील अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. एसटी महामंडळाच्या 343 बसस्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र हे दवाखाने सुरू होणार आहेत. या ठिकाणी सर्व नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यासह कमी दरात विविध चाचण्या आणि औषधं मिळणार आहेत. महामंडळाचे अध्यक्ष भरत गुगावले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. प्रत्येक स्थानकावर महिला बचत गटांना नाममात्र दरात भाडेतत्वावर स्टॉल दिले जाणार आहेत. नवीन 2,500 बसची खरेदी, 100 डिझेल बसचं इलेक्ट्रिक बसमध्ये रुपांतर होणार आहे. मुंबई पुणे मार्गावरच्या इलेक्ट्रिक शिवनेरीमध्ये प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई सुंदरींच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी नेमण्याचा निर्णयही महामंडळानं घेतला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोन आरोपींना पोलिसांनी अद्याप पकडलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी स्वतःहून दखल घेऊन चालवलेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहित ढेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. या प्रकरणातले दोन आरोपी संबंधित शाळेचे विश्वस्त असून ते अद्याप फरार आहेत. या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पाहत आहात का असा सवाल खंडपीठानं पोलिसांना केला. विशेष तपास पथकाचे प्रमुख सुनावणीला हजर नसल्याबद्दलही न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. पुढची सुनावणी येत्या 23 ऑक्टोबरला ठेवली आहे. यंदाच्या हंगामात राज्यात 126% पाऊस पडला. सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अहमदनगरमध्ये 49% तर सांगलीत 48% अधिक पावसाची नोंद झाली. जळगाव नाशिक कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत 40% जास्त पाऊस झाला. हिंगोलीमध्ये सरासरीपेक्षा 35% कमी तर अमरावतीमध्ये 2% कमी पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा सुमारे 258 मिलीमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी 994 मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा या कालावधीत 1258 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. स्वच्छता ही सेवा अभियान सध्या देशभरात राबवलं जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात आलं. याबाबत स्वच्छता मित्र स्वप्नील अक्केवार यांनी आकाशवाणीला सांगितलं.
ज्यांना वेळ मिळते त्या पद्धतीने आम्ही सकाळचे 2 तास या कामामध्ये लागतो. आम्हाला खूप आनंद मिळते आणि जिथं कुठं पण घाण राहते जे कोणी उचलू शकत नाही तसा घाण आम्ही उचलून डस्टबिनमध्ये किंवा त्याचा विल्हेवाट लावतो. आम्हाला 7 वर्ष झाले या कामामध्ये. खूप छान पद्धतीनं चालू आहे. ही संकल्पना आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांकडून 2014 साली आली होती.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वाडीबंदर कोचिंग डेपोची पाहणी केली. पायाभूत सुविधा तांत्रिक प्रगती आणि डेपोच्या भविष्यातल्या विस्तार योजनांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. बेस्ट फ्रॉम वेस्ट या प्रदर्शनात त्यांनी कचरा संकलनविषयीच्या नव्या कल्पनांचं कौतुकही केलं. वंदे भारत या रेल्वेगाडीसाठी आवश्यक सुट्या भागांची साठवण असलेल्या वंदे भारत स्टोअरलाही त्यांनी भेट दिली. मुंबईतल्या नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. लैंगिक छळ प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिलेत. तसंच रुग्णालयातले कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पुतळा उभारताना योग्य काळजी घेतली नाही, पुतळ्याच्या उभारणीतलं साहित्य निकृष्ट दर्जाचं होतं असा सरकारी वकिलांचा युक्तिवाद जामीन फेटाळताना न्यायालयानं मान्य केला. बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आज भारतानं जिंकला. दुसऱ्या डावात बांगलादेशाकडून मिळालेलं 95 धावांचं आव्हान भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. भारतानं ही मालिका 2-0 अशी जिंकली. यशस्वी जयस्वाल सामनावीर तर आर अश्विन मालिकावीर ठरला. 5व्या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव 146 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराह आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. यशस्वी जयस्वालच्या 51 आणि विराट कोहलीच्या नाबाद 29 धावांच्या बळावर भारतानं हा सामना जिंकला. महाविकास आघाडीचं जागावाटप दसऱ्याला जाहीर होणार आहे. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक जागांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आता डावे पक्ष आणि इतर संघटनांसोबत चर्चा सुरू असल्याचं ते म्हणाले. हवामान. पुढच्या 5 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार राज्यात सत्तेत येईल असा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून शुल्क कापणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचा महिला आणि बालविकास मंत्र्यांचा इशारा. एसटी महामंडळाच्या 343 बसस्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र हे दवाखाने सुरू होणार. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त आणि राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत 126% पाऊस याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.